93.5 Red FM.
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलत आहे?
मी रोहिणी मानकर बोलतीये. गुड मॉर्निंग संग्राम.
गुड मॉर्निंग. कुठून बोलतीयेस?
पंचायत रोड गोरे खुर्द मंद बोलतीये.
बापरे, कुठून?
डोंजे गाव आहे ना, सिंगड पायथा बोलतीये.
बर बर बर, तरीच माग तुझ्या अगदी पक्ष्यांच्या बिक्ष्यांचे आवाज येत आहेत. म्हणजे कावळ्याचाच येतोय, पण तरी पक्षी झालं तो.
हो, निसर्गाच्या सानिध्यातच राहतो आम्ही. आमचं गाव आहे इथे, गावातच प्रॉपरच्या होता मी. ते
हेवा वाटतो मला अशा लोकांचा.
हो का?
पाण्याचा प्रॉब्लेम, दुष्काळ दुष्काळ सगळीकडे. म्हटलं पुण्यात परिस्थिती काय, आपण पटकन बघावं. पाण्याचं कसं करता तुम्ही?
आम्हाला पूर्वीच पाणी वापरायची सवय होती, पण आता आम्ही खडकवासल्याच्या सानिध्यात राहतो म्हटल्यावर खालच्या लोकांची थोडी काळजी केली पाहिजे ना. त्यामुळे आम्ही ड्रम्स वगैरे असं भरून ठेवतो आणि दोन दिवसात म्हणजे दोन वेळाच पाण्याचा वापर करतो. शक्यतो सकाळी एकदम, संध्याकाळी एकदा. दिवसभरातली जी कामं आहेत ती साठवून ठेवतो. भांडे कपडे वगैरे असतात ते साठवून ठेवतो. आणि तशी मी बाय बॅकग्राऊंड शिक्षिका असल्यामुळे थोडस मला आवडतं असं, म्हणजे की बहुत दुसऱ्याला हेल्प करणे किंवा दुसऱ्याच्या जीवाची कशी जाण आहे, त्यामुळे तेवढा आम्ही नियोजन.
आणि दुसऱ्याला मार देणे, त्याला ओरडणे वगैरे?
नाही नाही, पण पाणीचं पण वापरणे, कारण मी स्वतः संदेश देते हा. त्यामुळे
कुठे शिकवता तुम्ही? आता बाई बसल्यावर तुम्ही म्हणायला पाहिजे.
नाही नाही, मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रायव्हेट जॉब करते. गरवारेंची संस्था आहे त्याच्यामध्ये.
वा 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 वा, मस्त. आणि तिथे अगदी ऑलमोस्ट पाण्यात तुम्ही राहता तरी पाण्याचा वापर छान नीट करताय, ऐकून खूप छान बरं वाटलं मला.
थँक्यू.
आणि आपण पाण्याचा एक नवीन जागृतीचा कार्यक्रम करतोय, त्याचं नाव आहे आणि तू हे म्हण बरं का, आज बचाएगा तो कल नहाएगा.
हा, आज बचाएगा तो कल नहाएगा. संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो. रेड एफएम बजाते रहो.
कमिंग आई मीन जस्ट विथ चार गाण्याची पक्के इन्क्लुडिंग सुपर हिट गाणं. जागे मनमा जागे रे मनमा जागे. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफएम बज.